सर्ग बिभीषणाची शरणागती समुद्राचा त्रास आणि सेतू बांधण्याचा प्रारंभ। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर महाभाग्यवंत बिभीषण हा चार मंत्र्यासह श्री रामाजवळ येऊन आकाशातच त्यांच्या समोर उपस्थित झाला आणि तो मोठ्याने म्हणाला, हे कमलानयन स्वामी रामा, तुमच्या पत्नीचे हरण करणाऱ्या रावणाचा धाकटा भाऊ मी बिभीषण आहे। भावाने मला हकलून दिले आहे, म्हणून मी तुम्हाला शरण आलोय। हे देवा, स्वतःला न ओळखणाऱ्या रावणाला मी त्याच्या हिताची गोष्ट सांगितली। वैदेही सीतेला रामाकडे पाठव असे मी त्याला पुन्हा पुन्हा सांगितले, तरी काळाच्या पाशा सापडलेला तो माझे काही ऐकतच नाही। मला ठार करण्यासाठी तो अधम राक्षस खड्ग घेऊन धावून आला, तेव्हा भिऊन मी लगेच चार मंत्र्यासह त्याच्या आणि संसाराच्या पाशातून सुटण्याच्या इच्छेने तुम्हाला शरण आलोय। बिभीषणाचे वचन ऐकल्यावर सुग्रीव असे बोला, हे श्रीराम, हा मायावी अधम राक्षस विश्वास ठेवण्यास पात्र नाही, कारण सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा हा धाकटा भाऊ असून बलवानही दिसत आहे। सशस्त्र अशा मंत्र्यांसह आलेला हा बिभीषण आपणास केव्हाही एकांत स्थानी ठार करेल, तेव्हा हे देवा मला आज्ञा करा, वानराकडून याला मी ठार करतो। हे रामा, मला तर असे वाटते की आता तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही मला अवश्य सांगा। सुग्रीवाचे वचन ऐकल्यावर श्रीराम स्मित करून म्हणाले, हे कपिश्रेष्ठा, मला वाटले तर मी अर्ध्या निमिषात लोकपालासह सर्व लोकांचा संहार करून टाकेन आणि अर्ध्या क्षणात मी सर्वांना पुन्हा उत्पन्न करू शकेन, म्हणून तू चिंता करू नकोस। मी या बिभीषणाला आता अभय दिलंय, तू शीघ्र या राक्षसाला घेऊन ये। मी तुझाच आहे असे एकदाच म्हणून व मला शरण येऊन जो अभय मागतो त्या सर्व प्राण्यांना मी अभय देतो असे माझे व्रत आहे। श्रीरामांचे वचन ऐकल्यावर आनंदित झालेल्या सुग्रीवाने बिभीषणाला आणले आणि त्याची रामाशी भेट घडवली। बिभीषणाने रघुत्तमांना साष्टांग नमस्कार केला, तो परमभक्तीने भरून गेला होता। नंतर श्यामवर्ण विशाल डोळे असणाऱ्या प्रसन्न मुखकमळ असणाऱ्या धनुष आणि बाण धारण करणाऱ्या लक्ष्मणासहित असणाऱ्या व शांत अशा रामापुढे हात जोडून उभे राहून हर्षाने गदगद झालेल्या वाणीने बिभीषणाने त्याची स्तुती करण्यास प्रारंभ केला। बिभीषण म्हणाला, हे राजेंद्रा, सीतेचे मन रमविणाऱ्या प्रचंड धनुष धारण करणाऱ्या हे भक्त वत्सल रामा, तुम्हाला नमस्कार असो। अनंत शांत अमर्याद तेज असणाऱ्या श्रीरामांना नमस्कार असो। सुग्रीवाचा मित्र आणि रघुकुळाचा स्वामी अशा हे रामा, तुम्हाला नमस्कार असो। जगाची उत्पत्ती आणि नाश यांचे कारण असणाऱ्या त्रैलोक्याचा गुरु असणाऱ्या अनादि काळापासून गृहस्थाश्रमे असणाऱ्या अशा महात्म्या रामांना पुन्हा पुन्हा नमस्कार असो। हे श्रीरामा, तुम्ही सर्व जगांचे आदि कारण आहात, तुम्हीच त्यांच्या स्थितीचे कारण आहात, तुम्ही शेवटी त्यांच्या नाशाचे स्थान आहात, तसेच तुम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे आचार करणारे आहात। हे राघवा, स्थावर आणि जंगम सर्व प्राण्यांच्या आत व बाहेर व्याप्य आणि व्यापक या रूपाने तुम्हीच असून तुम्हीच जगन्मय आहात असे वाटते। तुमच्या मायेमुळे ज्यांचे ज्ञान हरण केले गेले आहे आणि ज्यांची बुद्धी नष्ट झाली आहे व ज्यांचे मन विपरीत प्रवृत्ती मार्गाकडे लागले आहे असे लोक आपल्या पाप पुण्यांना वश होऊन सतत या संसारात ये झाल्या करीत असतात। जोपर्यंत अनन्यगामी चित्ताने तुम्हा परमात्म्याला जाणले जात नाही तोपर्यंत शिंपे भासणाऱ्या रुपयाप्रमाणे हे जग सत्य भासते। हे विभू, तुमचे ज्ञान न झाल्यामुळे प्राणी पुत्र पत्नी गृह इत्यादींच्या ठिकाणी आसक्त होऊन शेवटी दुःख देणाऱ्या या सर्व विषयात सतत रमून जातात। हे पुरुषोत्तमा, तुम्हीच इंद्र अग्नि यम निवृत्ती वरुण तसेच वायू आहात, तसेच तुम्ही कुबेर आणि रुद्र आहात। हे प्रभू, तुम्हीच अणुपेक्षा अणु व स्थूलापेक्षा अधिक स्थूल आहात, तुम्ही सर्व लोकांचे पिता आणि माता आहात, तुम्ही सर्व लोकांचे पोषण करणारे आहात, तुम्ही आधी मध्य आणि अंत यांनी रहित आहात, तुम्ही परिपूर्ण अच्युत आणि अव्यय आहात, तुम्ही हात पाय रहित आहात, तुम्ही डोळ्याने कान यांनी रहित आहात। खरं राक्षसाचा नाश करणारा हे रामा, तुम्ही श्रोता द्रष्टा व ग्रहण करणारे असून तुम्ही वेगवान आहात। तुम्ही अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय व आनंदमय अशा पाच कोशांपेक्षा वेगळे असून तुम्ही निर्गुण आणि आश्रय रहित आहात। तुम्ही निर्विकल्प, निर्विकार, निराकार असून तुम्ही निरीश्वर म्हणजे प्रेरक ईश्वर नसणारे आहात. उत्पत्ती, वृद्धी, परिणाम, भय, जीर्णता आणि नाश या सहा विकारांनी रहित अनादि आणि प्रकृतीच्या पलीकडील पुरुष तुम्ही आहात. मायेच्या योगाने धारण केलेल्या रूपात तुम्ही मनुष्य असल्यासारखे दिसता, पण तुम्ही निर्गुण अजय आहात. असे जाणून विष्णूचे भक्त मोक्षाप्रत जातात. हे राघवा, तुमच्या चरणांची उत्तम भक्तिरूप शिडी प्राप्त करून घेऊन हे ईश्वरा, ज्ञान योग नाव असणाऱ्या प्रासादावर चढून जाण्याची माझी इच्छा आहे. हे सीतापते, हे श्रेष्ठ करुणावंता, हे रावणाच्या शत्रू, तुम्हाला नमस्कार असो. मग तुम्ही संसार सागरातून माझे रक्षण करा. विभीषणाने केलेली स्तुती ऐकल्यानंतर भक्त सर्व श्रीराम प्रसन्न होऊन म्हणाले, हे विभीषणा, तुझे कल्याण हो. तू कोणताही वर माग, तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला वर देईन. विभीषण म्हणाला, हे राघवा, तुमच्या पायांच्या दर्शनानेच मी धन्य झालोय. कृत कार्य झालोय, कृत कृत्य झालोय आणि मी मुक्त झालोय यात संशय नाही. हे रामा, तुमचे दर्शन झाल्यामुळे माझ्यासारखा धन्य, शुद्ध आणि भाग्यवान या जगात अन्य कोणी नाही. हे रघुनंदना, माझ्या कर्मबंधनाचा नाश होण्यासाठी भक्ती स्वरूपाचे तुमचे ज्ञान आणि तुमच्या परमार्थ स्वरूपाचा साक्षात्कार घडवणारे तुमचे ध्यान तुम्ही मला द्या. हे राजेंद्रा रामा, विषयापासून निर्माण होणारे सुख मी तुमच्याकडे मागत नाही. तुमच्या चरण कमळांच्या ठिकाणी माझी भक्ती जळून राहू अशी माझी मागणी आहे. ठीक आहे, असे म्हणून संतुष्ट झालेले श्रीराम पुन्हा विभीषणाला म्हणाले, तुझे कल्याण हो. आता मी तुला माझे रहस्य स्पष्टपणे सांगतो, ते ऐक. अतिशय शांत, भक्तियोगी आणि आसक्ती रहित असणाऱ्या अशा माझ्या भक्तांच्या हृदयात मी सीतेसह सदा राहतो, या बाबतीत संशय नाही. तेव्हा सर्व काळी शांत आणि सर्व पापांनी रहित होऊन तू माझे नित्य ध्यान केलेस तर तू या भयंकर संसार सागरातून मुक्त होशील. शिवाय मला प्रसन्न करण्यासाठी जो कोणी तू केलेले स्तोत्र वाचेल, लिहिल, अगर ऐकेल, तो मला प्रिय असणारे स्वारुप्य प्राप्त करून घेईल. असे सांगून आपल्या भक्तावर प्रेम करणारे श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, माझ्या दर्शनाने मिळणारे फळ हा विभीषण आत्ताच पाहू दे. आत्ताच मी याला लंकेच्या राजावर अभिषेक करतो. लक्ष्मणा, तू समुद्रातून पाणी घेऊन ये. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य, पृथ्वी हे राहतील, तसेच जोपर्यंत माझी कथा या जगात टिकून राहील, तोपर्यंत हा विभीषण लंकेचे राज्य करू. असे म्हणून लक्ष्मणाकडून कलशातून पाणी आणून घेऊन त्या लक्ष्मीपती रामाने विभीषणाच्या मंत्र्याकडून आणि विशेषतः लक्ष्मणाकडून विभीषणाला लंकेवरील राज्याच्या आधिपत्यासाठी अभिषेक करविला. छान छान, असे म्हणून त्या सर्व वानरांनी आनंदाने प्रशंसा केली. नंतर सुग्रीवाने सुद्धा विभीषणाला आलिंगन देऊन म्हटले, अरे विभीषणा, आम्ही सर्वजण परमात्मा रामांचे सेवक आहोत. तू आता भक्तीने रामांचा आश्रय घेतल्यामुळे आम्हा सर्वांमध्ये तू आता मुख्य झालायस. तेव्हा रावणाचा नाश करण्यासाठी तू सहाय्य करावीस. परमात्म्या रामाना मी काय सहाय्य करणार? तथापि भक्तीने, माझ्या शक्तीप्रमाणे आणि निष्कपटपणाने मी रामांची सेवा मात्र करेन. इतक्यात रावणाने निरोप देऊन पाठवलेला शुक नावाचा महान असुर तेथे येऊन आकाशातून सुग्रीवाला म्हणाला, राक्षसांचा अधिपती राजा रावण हा भावाप्रमाणे असणाऱ्या तुला सांगत आहे की तू महान कुळात जन्मलेला आहेस आणि वनचर वानरांचा तू राजा आहेस. तू मला भावाप्रमाणेस. तुझ्या कोणत्याही गोष्टींचा नाश माझ्याकडून आतापर्यंत झालेला नाही. जर आता मी एखाद्या राजपुत्राच्या पत्नीचे हरण केले असेल तर त्याच्याशी तुझा काय संबंध आहे? तेव्हा तू आपल्या वानरासह किष्किंधीला परत जा. देवतांना सुद्धा लंका जिंकता येणे शक्य झाले नाही. मग अल्प सामर्थ्य असणारे मानव आणि वानर समूहांचे नायक यांची गोष्ट ती काय? शुक संदेश सांगत होता तोच वानर उड्या मारत त्याच्यावर जोराने मुष्टीचे प्रहार करण्यासाठी चढतेशी त्याच्याजवळ पोहोचले. तेव्हा वानरांच्या बुख्याखात शुक रामाना म्हणाला, हे राजेंद्र, शहाणे लोक दूतांना ठार करीत नाही. हे प्रभू, तू या वानरांचे निवारण कर. त्यावेळी शुकाचे दुःखपूर्ण शब्द ऐकल्यावर त्याला ठार करू नका, असे म्हणून रामाने वानरांचे निवारण केले. तेव्हा पुन्हा आकाशात जाऊन शुक सुग्रीवाला म्हणाला, हे राजा, रावणाला तुझा काय संदेश देऊ ते मला सांग, मी आता जात आहे. सुग्रीव म्हणाला, हे तू रावणाला असे सांग की जसा वाली आहातूस हा माझा भाऊ, तसा हे अधम राक्षसा तू माझा भाऊ आहेस, तथापि वालीप्रमाणेच पुत्र सैन्य आणि वाहने यांच्यासह तू माझ्याकडून ठार मारला जाण्यास योग्य आहेस। रामचंद्रांच्या पत्नीचे हरण करून तू आता कुठे जाशील ते मला सांग। असे बोलल्यावर रामांच्या आज्ञेने शुकाला धरून आणि बांधून टाकून त्याला वानरांच्या संरक्षणाखाली ठेवले। शुक राक्षस येण्यापूर्वीच शार्दूल नावाच्या राक्षसाने सुद्धा वानरांचे प्रचंड सैन्य पाहिले होते आणि त्या राक्षसाने परत लंकेत जाऊन ते रावणाला सांगितले होते। ते ऐकल्यावर अतिशय चिंतेत पडलेला रावण मोठमोठे निश्वास टाकीत आपल्या महालात बसला होता। त्याचवेळी इकडे समुद्राकडे पाहिल्यावर रामांचे डोळे रागाने लाल झाले। श्रीराम क्रोधाने लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा पहा पहा हा समुद्र किती दुष्ट आहे, मी याच्या तीरावर आलो आहे, परंतु लक्ष्मणा हा दुष्ट मनाचा समुद्र माझ्या दर्शनासाठी आला नाही आणि त्याने माझे अभिनंदनही केले नाही। हा राम एक मानव आहे, तेव्हा वानरांच्या सहाय्याने हा आपले काय वाईट करणार असे त्याला वाटत आहे। हे महाबाहू लक्ष्मणा बघ, आज मी या समुद्राला कोरडा करून टाकतो, म्हणजे वानर सहजपणे विनाशायास पायी पायी समुद्र पार करून जातील। असे म्हणून रामाने क्रोधाने डोळे लाल केले आणि धनुष्यावर दोरी चढवली। कालाग्नीप्रमाणे तेज असणारा एक बाण भात्यातून काढून घेऊन तो त्याने धनुष्याला जोडला आणि नंतर धनुष्याचे प्रत्यंचा खेचून ते म्हणाले, रामाच्या बाणाचा पराक्रम सर्व प्राणी बघू देत, नद्यांचा पती असणाऱ्या समुद्राला मी आता भस्मसात करून टाकतो। रामाने असे म्हणताच पर्वत वने आणि अरण्य यांच्यासह पृथ्वी हलू लागली आणि आकाश आणि दिशा हे अंधाराने भरून गेले। सागर खवळला आणि भीतीने आपला किनारा ओलांडून तो एक येऊन पुढे आला। मोठे मत्स्य मगरी सुसरी मासे हे संत्रस्त होऊन भयभीत झाले। तितक्यात दिव्य अलंकाराने संपन्न दिव्य रूप धारण केलेला स्वतःच्या तेजाने दिशांना प्रकाशित करणारा असा साक्षात सागर रामाकडे आला आणि आपल्या ठिकाणी असणारे दिव्य रत्ने दोन्ही हातात घेऊन नाना प्रकारचा नजराणा म्हणून त्याने ती रामांच्या पायापुढे ठेवली। ज्याचे डोळे रागाने लाल झालेले होते अशा रामांना दंडवत प्रणाम करून तो म्हणाला, हे जगन्नाथा, हे त्रैलोक्य रक्षका, हे रामा माझे रक्षण करा। हे रामा, संपूर्ण जग निर्माण करताना तुम्ही मला देव स्वरूपात निर्माण केले आहे आणि देवाने निर्माण केलेला स्वभाव बदलून टाकण्यास कोण बरे समर्थ आहे? पाच स्थूल भूते ही स्वभावतच जड आहेत, ती तुम्हीच उत्पन्न केली, तुमच्या आज्ञेचे उल्लंघन ती करीत नाही। हे रामा, तामस अहंकारापासूनच ही जड भूते निर्माण होत असतात, कारणाला अनुसरून त्या भूतांच्या ठिकाणी तमोरूप जडत्व स्वतः सिद्ध असते। हे प्रभू, निर्गुण आणि निराकार असणारे तुम्ही जेव्हा लीलेने मायेच्या गुणांचा अंगीकार करता तेव्हा तुमचे नाव वैराज असते, त्या गुणयुक्त विराटातील सत्वगुणापासून देव उत्पन्न झाले, रजोगुणापासून प्रजापती इत्यादी उद्धृत झाले आणि तुमच्या तमोगुणात्मक क्रोधापासून भूतपती रुद्र निर्माण झालाय। मायेने झाकला जाऊन लीलेने मनुष्यरूप धारण करणाऱ्या तुमच्या निर्गुण स्वरूपाला जड बुद्धी अचेतन आणि मूर्ख असणारा मी कसा बरे जाणू शकेन? हे प्रभू, ज्याप्रमाणे पशूंना योग्य मार्गावर आणण्यासाठी लाठी उपयोगी पडते त्याप्रमाणे हे देवश्रेष्ठा माझ्यासारख्या मूर्ख प्राण्यांना सन्मार्गावर नेणारा दंडच आहे। हे भक्तवत्सला ईश्वरा, शरणागताचे रक्षण करण्याला तुम्हाला मी शरण आलो आहे। हे रामा, तुम्ही मला अभय द्या, मी तुम्हाला लखे जाण्यासाठी मार्ग देतो। श्रीराम म्हणाले, माझा हा महान बाण अमोघ आहे, तेव्हा तो कोणत्या ठिकाणी सोडावा? व्यर्थ न जाणाऱ्या बाणाला हे समुद्र तुरट दिशी एखादी लक्ष दाखव। रामांचे वचन ऐकून आणि रामांच्या हातातील तो प्रचंड बाण पाहून तो महातेजस्वी महासागर राघवांना बोलला, हे रामा, माझ्या उत्तर प्रदेशी ध्रुमकुल्य नावाचा एक प्रसिद्ध प्रदेश आहे, तेथे पापी मनाचे लोक राहतात, ते रात्रंदिवस मला त्रास देत असतात। हे रघुश्रेष्ठा, तेथे तुमचा बाण टाका। त्यानंतर रामाने सोडलेला तो बाण एका क्षणात अभिर मंडळाचा वध करून पुन्हा परत आला आणि पूर्वीप्रमाणे तो भात्यात येऊन राहिला। त्यानंतर सागर विनयपूर्वक रघुश्रेष्ठांना म्हणाला, विश्वकर्माच्या नल नावाच्या पुत्राने माझ्या पाण्यात सेतू तयार करावा, वर प्राप्त झाल्यामुळे तो बुद्धिमान वानर हे काम करण्यास समर्थ आहे। तसे केल्यावर सर्व लोकांच्या पापांचे हरण करणारी तुमची कीर्ती सर्व लोकांना कळून येईल, असे सांगून राघवांना नमस्कार करून सागर अंतर्धान पावला। त्यानंतर सुग्रीव आणि लक्ष्मण यांच्यासह रामाने वानरांच्या मदतीने सेतू बांधण्याची आज्ञा नलाला दिली। अतिशय आनंदित झालेल्या नलाने तेव्हा प्रचंड पर्वताप्रमाणे महान शरीर असणाऱ्या श्रेष्ठ वानरांच्या आणि वानर युद्धपतींच्या सहाय्याने पर्वत आणि वृक्ष यांचा वापर करून 100 योजने लांब अतिविस्तृत विस्तृत आणि बळकट असा सेतू बांधला। इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे तृतीय सर्ग समाप्त।